एक दारुड्या वाण्याच्या दुकानात गेला आणि वाणीला म्हणाला, वाणी ए वाणी, तुझ्याकडे दारू आहे का? दारू? वाणी म्हणाला, काय दारू? अरे वेड्या, हे काय दारूचं दुकान आहे का? दारू नाही आहे माझ्याकडे. मग वाणी, तुझ्याकडे सुके बोंबिल आहेत का? सुके बोंबिल? वाणी म्हणाला, बोंबिल? सुके बोंबिल? अरे बाजारात जा, बाजारात. माझ्याकडे कशाला आलायस? इथे काय बोंबिलचं दुकान आहे का? हे काय बोंबिलचं दुकान आहे? चल माझ्याकडे बोंबिल बिंबिल का नाही, चालायला लाग.
वाणी, तुझ्याकडे बोंबिल नाही, मग तुझ्याकडे विडी तरी आहे का? विडी?
वाणी म्हणाला, विडी? अरे बाबा, विडी पाहिजे तर पानाच्या गादीवर जा. हे काय विडीचं दुकान आहे का? विडी वगैरे काही नाही आहे. त्यावर दारुड्या म्हणाला,
अरे वा, हे कसलं दुकान आहे तुझं? तुझ्याकडे दारू नाही, बोंबिल नाही, विडी नाही, मग तुझ्याकडे आहे तरी काय? कुलूप आहे का? कुलूप?
वाणी म्हणाला, हा कुलूप, कुलूप आहे माझ्याकडे. कुलूप देऊ का?
अरे मला कशाला देतोस? तुझ्या दुकानाला लाव आणि दुकान बंद कर.